पहिले राजे अध्याय 12 इस्रायलाचे बंड. रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यास सर्व इस्रायल लोक तेथे गेले होते. शलमोन राजाकडून पळाल्यावर नबाटाचा पुत्र यराबाम मिसरमध्ये जाऊन राहिला होता. त्याने हे ऐकले, लोकांनी त्यास बोलावून आणले. तेव्हा यराबाम व सर्व इस्रायल लोक रहबामाकडे येऊन त्यास म्हणाले, तुझ्या वडिलांनी कामाच्या ओझ्याखाली आम्हास भरडून काढले, आता आमचे ओझे थोडे हलके कर, आमच्यावर लादलेले मेहनतीचे जू काढ, म्हणजे आम्ही तुझी सेवा करू. रहबाम म्हणाला, 3 दिवसानंतर मला भेटा, तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन. मग लोक निघून गेले. शलमोन ज्यांच्याशी सल्लामसलत करत असे अशी काही वृद्ध मंडळी होती, त्यांनाच राजा रहबामाने या बाबतीत सल्ला विचारला. तो म्हणाला, या लोकास मी काय सांगू. यावर ही वयोवृद्ध मंडळी म्हणाली, तू आज यांचा सेवक बनलास तर तेही तुझी सेवा करतील, त्यांच्याशी प्रेमाने समजुतीने बोललास तर तेही आयुष्यभर तुझे काम करतील. पण रहबामाने हा सल्ला मानला नाही. आपल्या समवयस्क मित्रांना त्यांचे मत विचारले. रहबाम त्यांना म्हणाला, माझ्या वडिलांच्या कारकिर्दीतल्या पेक्षा या लोकास कामाचे जू हलके करून हवे आहे. त्यांना मी आता काय सांगू, त्यांच्याशी काय बोलू. तेव्हा ते तरुण मित्र म्हणाले, ते लोक येऊन असे म्हणत आहेत, तुझ्या वडिलांनी आमच्याकडून बेदम कष्ट करून घेतले, तरी आता आमचे जू हलके करा, तर तू त्यांना बढाई मारून सांग, माझ्या वडिलांच्या कमरेपेक्षा ही माझी करंगळी जास्त मोठी आहे. माझ्या वडिलांनी तुम्हावर भारी जू लादले, मी ते काम आणखीन वाढवीन. त्यांनी तुम्हास चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी तर तुम्हास विंचवांनी शिक्षा करीन. रहबाम राजाने त्या लोकास 3 दिवसांनी यायला सांगितले होते, त्याप्रमाणे यराबाम व सर्व इस्रायल लोक 3 दिवसांनी रहबामाकडे आले. त्यावेळी राजा रहबाम त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला. वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले. मित्रांच्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला. तो म्हणाला, माझ्या वडिलांनी तुमच्यावर कष्टाचे जू लादले, मी तर तुम्हास आणखीच कामाला लावीन. त्यांनी तुमच्यावर असूड उगवले, पण मी तर तुम्हास विंचवांनी शिक्षा करील. या प्रकारे राजाने इस्रायल लोकांचे ऐकले नव्हते, परमेश्वरानेच हे घडवून आणले होते. नबाटाचा पुत्र यराबाम याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने हे केले. शिलो येथील संदेष्टा अहिया याच्या मार्फत परमेश्वराने हे वचन दिले. नवा राजा आपले म्हणणे मानत नाही हे इस्रायली लोकांच्या लक्षात आले. तेव्हा ते राजाला म्हणाले, आम्ही दाविदाच्या घराण्यातील थोडेच आहोत काय. नाही, इशयाच्या जमिनीत आम्हास थोडाच वाटा मिळणार आहे काय. नाही. तेव्हा इस्रायलींनो, जा आपापल्या घरी तंबूकडे जा. या दाविदाच्या मुलाला आपल्या घराण्यापुरतेच राज्य करू दे. एवढे बोलून ते निघून गेले. तरीही यहुदा नगरांमध्ये राहणाऱ्या इस्रायल लोकांवर रहबामाची सत्ता होतीच. अदोराम नावाचा एक मनुष्य सर्व कामगारांवर देखरेख करत असे. तेव्हा राजा रहबामाने त्यास लोकांशी बोलणी करायला पाठवले, पण इस्रायल लोकांनी त्याच्यावर इतकी दगडफेक केली की तो प्राणाला मुकला. तेव्हा राजाने आपल्या रथात बसून पळ काढला आणि तो यरुशलेम येथे आला. इस्रायल लोकांनी दाविदाच्या घराण्याविरुद्ध बंड पुकारले. आजही त्या घराण्याशी त्यांचे वैर आहे. यराबाम परत आला आहे असे इस्रायल लुकास कळले तेव्हा त्यांनी सगळ्यांचीच सभा भरवून त्यास सर्व इस्रायलाचा राजा म्हणून घोषित केले. फक्त एका यहुदाच्या घराण्याने तेवढा दाविदाच्या घराण्यातला आपला पाठिंबा दिला. रहबाम यरुश्लेमेला परतला. यहुदा आणि बन्यामीन यांच्या वंशातील सर्वांना त्याने एकत्र केले. एकंदर 180,000 सैन्य जमले. इस्रायल लोकांशी लढून शलमोनाचे राज्य परत मिळवायचा रहबामाचा विचार होता. शमाया नामक देवाच्या मनुष्याशी या सुमारास परमेश्वर बोलला. तो म्हणाला, शलमोनाचा पुत्र आणि यहुदाचा राजा रहबाम तसेच यहुदा आणि बन्यामीन लोक यांना जाऊन सांग, इस्रायलांनी आपल्या बांधवांशी तुम्ही लढू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी परत जा. या सगळ्यांचा कर्ता करविता मीच होतो. या आदेशानुसार रहबामाचे सैन्य माघारी गेले. यराबाम इस्रायलास पापात पाडतो. शखेम हे एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर होते. ते चांगले मजबूत आणि सुरक्षित करून यराबाम तेथे राहिला. पुढे त्याने पनुएल नगराची उभारणी केली. यराबाम मनाशीच म्हणाला, हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे. लोक यरुश्लेमेस परमेश्वराच्या घराकडे यज्ञ करावयास गेले तर यहुदाचा राजा रहबाम याच्याच मागे ते जातील. मग ते माझा वध करतील व पुन्हा यहुदाचा राजा रहबाम याचे पुन्हा होतील. त्याने मग आपल्या सल्लागारांबरोबर विचारविनिमय केला. त्यांनी त्यास एक तोड सुचवली. त्यानुसार राजा यराबामाने सोन्याचे 2 वास्त्रू करून घेतली. मग तो लोकास म्हणाला, तुम्हास यरुश्लेमेला उपासनेसाठी जायची गरज नाही. हे इस्रायला, तुम्हास मिसर देशाबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव. राजाने मग एक सोन्याचे वासरू बेथेल येथे आणि दुसरे दान या शहरात बसवले. पण त्याने हे मोठे पाप केले होते. इस्रायलाचे लोक बेथेल आणि दान येथे वासरांच्या पूजेसाठी जाऊ लागले. पण हेही मोठे पाप होते. उंचवट्याच्या ठिकाणीही यराबामाने देवळे बांधली. त्यासाठी याजकही त्याने फक्त लेवी वंशातले न निवडता इस्रायलाच्या वेगवेगळ्या वंशामधून निवडले. याखेरीज त्याने एक नवा सणही सुरू केला. यहुदामधील वल्लांडणाच्या सणासारखाच हा होता. पण पहिल्या महिन्याच्या 15 दिवसाऐवजी हा 8 महिन्याच्या 15 दिवशी यराबामाने ठेवला. या दिवशी हा राजा बेथेल नगरातील वेदीवर यज्ञ करीत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बली अर्पण करत असे. त्याने उंच ठिकाणी बांधलेल्या देवळांसाठी बेथेलमधले याजकही नेमले. अशा प्रकारे यराबामाने इस्रायल लोकांसाठी 8 महिन्याचा 15 दिवस सण म्हणून ठरवला. त्या दिवशी बेथेलच्या वेदीवर तो यज्ञ करत असे आणि धूप जाळत असे.